खरं म्हणजे आपण माझा परिचय ऐकला, पण आपण आपल्या माझा परिचय करण्याची वेळी आपण आपल्या मनाचा परिचय करणार आहोत आणि तेच आपल्या या शिबिराचा उद्देश आहे. तर काल सायंकाळी आपण आपल्या शिबिराची सुरुवात केली, आज आपल्या या शिबिराचा पहिलाच दिवस आहे. तरी आपल्या शिबिराची ही जी काही व्यवस्था मी पाहत आहे आणि आपणामधला प्रचंड उत्साह मी पाहत आहे, यामधून असं लक्षामध्ये येतं की आपण लवकरच शिबिरामध्ये बुडी मारलेली आहे, म्हणजे अगदी सखोलतेकडे आपण आलेलो आहोत. असं वाटतच नाही की आपण कालच आलो, तर असं वाटतं आपण अनेक दिवसांपासून शिबिरामध्ये आहोत, अशी अवस्था, अशी मनोवस्था आपली निर्माण झालेली आहे. आपण सर्वजण अतिशय उत्साहित, प्रचंड उत्साह आणि शक्तीने भरलेले दिसत आहात. सकाळचं चिकुंग असेल, ध्यान असेल, काम असेल, पूर्वतयारी असेल, म्हणजे या शिबिराचे व्यवस्थापक, आलेले धर्मचारी आणि आलेले सर्व मित्र यांच्यामध्ये हा प्रचंड उत्साह आहे. बरोबर आहे, म्हणजे मी सांगतो याच्यात काही सत्यता आहे की आहे? तुमच्यामध्ये पण मी उत्साह पाहत आहे, माझ्यामध्ये पण उत्साह आहे आणि जितेंद्रमध्ये तर आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त उत्साह. त्यामुळे ते अधिक, त्यांनी वातावरण अधिक उत्साहित केलं, लाईट केलं, नाही का, माझ्याविषयी बोलून. पण मी थोडासा विचार करत होतो की हा उत्साह कशामुळे निर्माण झालेला आहे. तर मला थोडंसं असं वाटतं माझ्या अनुभवातून की 2 दिवसापूर्वीच, म्हणजे काल 15 तारीख आपण आलो इथे आणि त्याच्या आधी बाबासाहेबांची जयंती होती. तर बाबासाहेबांची 125वी जयंती आपण नुकतीच साजरी करून आल्यामुळं बॅटरी फुल चार्ज, कारण एवढ्या धुमधडाक्यात साजरी केलेली आहे. किती प्रचंड उत्साह आपल्या केंद्रामध्ये असेल, घरामध्ये असेल, स्वतःमध्ये असेल, आणि एक बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा प्रभाव, ठसा किंवा एक उत्स्फूर्त उर्मी आणि प्रेरणा पाहून आपल्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या उत्साहाच्या भरात आपण इथे आलेलो आहोत. काही लोकांची तर काल पण जयंती संपली नाही, त्यामुळे काही लोकांना कालही थांबावं लागलं, ना सकाळी आले ते. आणि मला असं वाटलं की चांगल्या कामासाठी थांबताय, थांबू द्या. जनरली आपण उशिरा लोकांना घेत नाही, पण ते म्हणले आमची 14ची जयंती आज 15ला पण आहे, काल पण काही कार्यक्रम होते नाही का, म्हणून काही लोक तो कार्यक्रम आटपून आज सकाळी आलेले आहेत. याचा अर्थच असा की ही 125वी जयंती आपण चांगल्या प्रकारे साजरी केलेली आहेत, हे एक उत्साहाचं कारण असू शकतं. आणखीन एक उत्साहाचं सूक्ष्म कारण असं आहे, 2-3 तर दिवस जायचं आहे. आता शिबिर समजा कुठं आपल्याला जास्त हे सूक्ष्म कारण असू शकतं. कारण अनेक लोकांनी असं विचारलं की अहो ह्या शिबिरात आम्हाला बोलवलं तर बरं होईल, थोडं छोटं शिबिर आहे. कारण लोकांना, अनेक लोकांची विनंती आम्हाला सतत येत होती की अहो आम्हाला या शिबिराला बोलव ना, अहो आम्हाला या शिबिराला बोलव ना. तुम्ही बोलवलेले भाग्यवान आहात, कारण तुम्हाला शॉर्टकट बुद्धत्व प्राप्त करायचा. तर असो, हाही एक आनंदाचं कारण आहे, कारण आपल्याला काही जास्त दिवस इथे थांबायचं नाही, पण या कमी काळाचा उपयोग पण आपण आपल्या विकासासाठी, आपल्या शरणगमनासाठी आपण खऱ्या अर्थाने करणार आहोत. तर आपला आजचा जो या शिबिराचा जो विषय आहे, हा विषय 5 विनयता चैत्यधर्म आहे. आणि या 5 विनयतांचा अभ्यास आपणापैकी अधिकांश लोकांनी केलेला आहे, रात्री मी कन्फर्म केलं आणि ते ऐकून पण मला खूप समाधान वाटलं की खरंच बऱ्याच लोकांनी हे शिबिर केलेलं आहे. आणि त्यामुळे पुन्हा एका विशिष्ट, म्हणजे नो युअर माइंडच्या 51 मनोवस्थांचा आपण अभ्यास केला, पण पुन्हा केवळ एक शिबिर किंवा एक विकेंड किंवा एक हा छोटासा 3 दिवसाचा वर्कशॉप म्हणूया आपण, आज उद्या आणि परवा हा आपण सांगितलेला आहे. आणि रात्री मी प्रास्ताविकामध्ये पण याची थोडीशी कल्पना आपल्याला दिलेली आहे की या शिबिराचं, या विषयाचं विभाजन मी कसं केलेलं आहे. कारण हे शिबिर प्लस वर्कशॉप आहे, नाही का, शिबिर प्लस कार्यशाळा आहे. केवळ शिबिरासारखं होणार नाही, शिबिरामध्ये एकानी बोलत राहायचं, दुसऱ्यांनी ऐकत राहायचं आणि मग चर्चा करणं, प्रश्न उत्तरं, बाकीच्या गोष्टी. तर आता याला कार्यशाळा किंवा वर्कशॉप जेव्हा आपण म्हणतो, तर कार्य म्हणजे सगळ्यांना एकत्रित कार्य करायचं आहे, वर्कशॉप म्हणजे सगळ्यांना वर्क करायचं आहे, काम करायचं आहे, आणि आपण एकत्रितपणे काम करणार आहोत. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला निश्चित लक्षामध्ये येईल की कार्यशाळेमध्ये केवळ मी बोलणार नाही, तर आपल्याला सगळ्यांनाच पार्टिसिपेट व्हावं लागणार आहे. ही एक महत्त्वाची सूचना आहे. आपण जितके अधिक पार्टिसिपेट राहू, तितके आपण अधिक एंगेज राहू, नाही का, किंवा आपल्या विषयाशी एकरूप राहता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक प्रश्न मी आपल्याला विचारणार, वेळोवेळी विचारणार, काही समजलं, नाही समजलं, पुन्हा समजलं, आणि प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावी लागणार. आणि त्यामुळे पण आपला नो युअर माइंडचा अभ्यास आपण मनाला किती चांगल्या प्रकारे जाणत आहोत ते लक्षामध्ये येईल. आणि काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्या अधिक व्यावहारिक दैनंदिन जीवनामध्ये त्या आपल्याला पाहता येतील. त्यामुळे एक प्रकारे आपण आपल्या अनुभवांचं शेअरिंग करणार आहोत. खूप जुने मित्र आहेत, खूप दिवसांपासून शिबिरं करत आहेत, संघाच्या संपर्कात आहेत, आणि म्हणून जितेंद्र जसं म्हणाले की आम्ही निश्चित खूप लिस्ट करताना बारकाईने अभ्यास करत होतो की हे समजणारे लोक कोण आहेत, आणि ही यादी तयार झाली. आणि खरोखर चेहरे पाहिल्यावर पण तसं वाटतं तुमच्या चेहऱ्याकडे पाहून की तुम्ही हे समजू शकता, आणि हे समजून त्याच्यावरती चर्चाही आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि म्हणून पुढच्या 3 दिवसामध्ये आपल्याला या वर्कशॉपमध्ये जास्तीत जास्त पार्टिसिपेट व्हायचं आहे. त्यामुळे हा सलग 10:30 ते 1 पर्यंत 2.5 तासाचा कार्यक्रम रोज असणार आहे. आणि उद्या काही परिचय वगैरे जास्त नसलं तरी चालणार आहे, कारण आपल्याला आपल्या मनाचा परिचय करणं गरजेचं आहे, नाही स्वतःच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. आणि म्हणून जरी कमी दिवसाचं शिबिर किंवा ही कार्यशाळा असली तरी आपण अधिक केंद्रित अधिक सखोल जाण्याचा जर आपण प्रयत्न केला, आणि त्या दृष्टीने आपण पाऊल उचललेलं आहे असं दिसत आहे. कारण कालपासूनच आपण या जय्यत तयारीमध्ये आहोत, अर्थात काल इथे पोचण्यामध्ये अनेक लोकांना बराच त्रास झाला. गाड्यांच्या प्रवासाच्या अडचणी आहेत, धम्मबुद्धी तर आमच्या गाडीतून पडले आणि त्यांना मार पण लागला, परंतु तरी ते जसेच्या तसे इथे आहेत, कारण एक छंद आहे, धम्मछंद नावच त्यांचं धम्मबुद्धी असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे, धम्मछंद आहे. आज सकाळीच मी विचारलं कसं आहे, थोडं दुखतं आहे, म्हणलं थोडं दुखू द्या आणि जास्त नको दुखू द्या. आता शिबिरातून त्यांना एक इच्छा असल्यामुळं शिबिरातून जाण्याची इच्छा झाली नाही, पडले तरी पडत धडपडत इथं आले, कारण परत जायचं नाही घरी, नाहीतर म्हटले असते आता मी पडलो लागलं आहे आता मी दवाखान्यात जातो घरी जाऊन आराम करतो. तर हा छंद आहे, म्हणजे आजचा जो विषय आहे की जेव्हा एखादी गोष्ट माणूस ठरवतो त्या ध्येयात्या त्याची पूर्तता करत राहण्याचा हा जो प्रयत्न आहे, आणि हीच आपल्या जीवनाची एक प्रकारे घडामोडी आहे की अनेक गोष्टी जीवनामध्ये आपल्या घडत असतात की ज्यामुळे आपल्या शरणगमनामध्ये चढउतार होत असतात. कधी आपण आत असतो, कधी बाहेर असतो, कधी आत असतो, कधी बाहेर असतो, सतत आपली ही जी काही ओढाताना आहे ही सतत चालू असते. आणि तशा अर्थाने आपल्याला आज या विषयाकडे बारकाईने आपल्या मनाकडे पाहण्याची गरज आहे. आणि हे पाहत असताना आपण आपल्या ह्या विषयाला कार्यशाळेला आपण सुरुवात करणार आहोत, आणि कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त लोकांचं पार्टिसिपेशन गरजेचं आहे. तर आता मुख्य मुद्दा जो आहे म्हणजे 5 विनियता चित्त धर्मामध्ये 2 बाबी आहेत, म्हणजे छंद आणि अधिमोक्ष. या 2 बाबींवर आज आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. आणि काल सांगताना मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की या 5 विनियता चैत्य धम्माचं विभाजन आपण 3 भागामध्ये केलेलं आहे. बरोबर आहे, कोणते 3 भाग? शील, समाधी, प्रज्ञा. बरोबर आहे, कारण भगवान बुद्धांची ही त्रिविध मूलभूत शिकवण आहे, आणि या मूलभूत शिकवणीमध्ये आपण विनियता चैत्य धम्माचा 3 विभागामध्ये अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला 3 विभाग अशा प्रकारे आपण पाडलेले आहेत जे मी रात्री सांगितलं, छंद आणि अधिमोक्ष. यामधून आपण आपली शिलाची बैठक चांगली करणार आहोत, अर्थात शील सखोल करण्यासाठी छंद अधिमोक्षाची कशी गरज आहे ते तर आपण पाहणारच आहोत, पण त्या व्यतिरिक्त पण आणखीन बाबी आहेत की आपलं शिलाचरण अधिक चांगलं करण्यासाठी आपला धम्माचरणाचा पाया म्हणू आपण, नाही का, शील हा धम्माचा पाया आहे, आपल्या आध्यात्मिक जीवनाचा तो पाया आहे, फाउंडेशन आहे. आणि म्हणून आजचा दिवस आपण आपलं फाउंडेशन तयार करणार आहोत. उद्या आपण स्मृती आणि समाधी ही पुढची 2 अंगं जी आहेत 5 विनियता चित्ते धम्मामधली त्याच्यावरती पाहणार आहोत. आणि स्मृतीचा आणि समाधीचा संबंध कशामध्ये आहे, ध्यान साधनेशी निगडीत आहे किंवा समाधीशी निगडीत आहे, नाही का. म्हणून दुसरं जे त्रिविध शिकवणीमधलं अंग आहे ते कोणतं आहे, समाधी, शील, समाधी. आणि समाधी काय आहेत, पिलर, हे पिलर आहेत, म्हणून ह्या हे छत चांगलं टिकलं, नाही का, इथे पिलर उभे आहे. तर समाधी म्हणजे पिलर आपण उभे करतो. आणि शेवटचं जे शेवटच्या दिवशी जे आपण आपलं कार्यक्षेत्र ठेवलेलं आहे किंवा कार्यशाळा ज्याच्यावर केंद्रित केलेली आहे ती म्हणजे प्रज्ञा. आणि म्हणून आपण रात्री असं ठरवलं, समता टू विपसना, म्हणजे प्रवास आपला जो आहे समतेपासून विपसनेपर्यंत. आणि समतेपासून विपसनेपर्यंत जाणं म्हणजेच शील, समाधी आणि प्रज्ञेचं विभाजन करणं आहे, किंवा शील, समाधी, प्रज्ञेचा त्रिविध शिकवणीचा मार्ग अनुसरण आहे, त्यालाच आपण बौद्ध जीवन मार्ग म्हणतो. बरोबर आहे. तर आता हा अभ्यास करताना एका प्रश्नापासून सुरुवात करूया कार्यशाळेची. आणि या हा प्रश्न आहे की मला शरणगमन कशासाठी करायचं आहे. आता मी ज्या ज्यावेळेस प्रश्न विचारणार त्यावेळेस हात वर करायचे आहेत, आणि मला जर ज्याचा हात चांगला दिसेल त्याच्याकडे मी चेहरा नाही चेहरा चांगला दिसेल म्हणजे मी ठरवू शकतो कुणाला प्रश्न विचारायचा नाही का. तर माझा शरणगमन करण्याचा उद्देश काय आहे, मला धम्मचारी का बनायचा आहे. बऱ्याच लोकांनी हातवर दोनच हातवर केले, तीनच आहेत, चारच आहेत, एक दोन ठीक आहे. तर राजेश तिथूनच बोला का, उभं काय गरज नाही. व्यक्ती बनण्यासाठी गाडे तुमचं काय उत्तर आहे?
आपली मनावस्था आहे सतत चांगली राहावी आणि आपला जे विकास आहे जे आपलं ध्येय आपण गाठले
बर
हा खरा मुद्दे
बर
एक उत्कृष्ट दर्जा वाढवण्यासाठी आपण
गौतम
सहा लोकांपैकी चार लोकांमध्ये जन्म न व्हावा
न व्हावा
न व्हावा
बरं. सहा लोक कोण, चार लोक, सहा लोक कोण, चार लोक कुठं. बरं ठीक आहे. अच्छा अजून हां, ह्या उत्तराची मला अपेक्षा होती. अविनाशनी उत्तर बरोबर दिलं की खरं म्हणजे आपण दुःखी आहोत आणि शरणगमन करण्याचा अर्थ, परिणामकारक शरणगमनाचा करण्याचा अर्थ, बुद्धधम्म संघाला शरणगमन करण्याचा अर्थ आहे दुःखातून मुक्ती. म्हणजे आपण दुःखचक्रात आहोत, भवचक्रात आहोत आणि भवचक्रातून मुक्त होऊन ऊर्ध्वगामी चक्रकार मार्गावर आरूढ होऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणं. तर सर्वसाधारणतः आपणाला असं लक्षामध्ये येतं की आपलं जीवन हे दुःखाने भरलेलं आहे, दुःखयुक्त आहे आणि दुःखमुक्त होण्याची आपणाला इच्छा आहे. मग शरणगमन केल्यामुळे आपण दुःखमुक्त झालो आहे का, आता आपण धम्मचारींना दुसरा प्रश्न आहे. कारण धम्मचारी पण कार्यशाळेत आहेत बरं का. आता तुम्ही दुःखमुक्तीसाठी धम्मचारी होत आहे, मग आता धम्मचारींसाठी प्रश्न आहे, अहो तुम्ही धम्मचारी झाला दुःखमुक्त आहात का. त्यांचं काय उत्तर आहे, धम्मचारी ने हातवर करा. हा वा वा वा, क्या जवाब दिया. मग आता सत्य धम्मचारी झालेल्याचा अनुभव जर आपल्याला असा असेल, सत्यदीपने जे उत्तर दिलं तेच एका ऑर्डर डे मध्ये, मुंबईला आता एक ऑर्डर डे झाला धम्मचारींचा, अनुम राजा होते तिथे आणि त्या अनुम राजा त्या ऑर्डर डेमध्ये झालेल्या धम्मचारिणी मनोगत असं व्यक्त करत होत्या की अहो आम्हाला धम्मचारी होण्यासाठी फार कष्ट झाले, फार त्रास झाला. मी म्हटलं की धम्मचारिणी किंवा धम्मचारी होण्यासाठी आत्तापर्यंत जेवढा झाला त्याच्यापेक्षा डबल त्रास धम्मचारी झाल्यावर होणार. असं जर ऐकलं तर आपल्याला वाटेल का धम्मचारी व्हावं किंवा धम्मचारी व्हावं. दुःखमुक्त आहे परंतु दुःखमुक्त नाही किंवा त्रास पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला असं लक्षामध्ये येतं ही एक शरणगमन प्रक्रिया आहे. जीवनामध्ये सत्यतेपर्यंत जाणं, सुखापर्यंत जाणं, आनंदी जीवन जगणं, समाधानी जीवन जगणं. तर हे एक इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आपल्यासाठी नाही की रुचीदायक प्रश्न आहेत की अशा प्रश्नांच्या माध्यमातून आपणाला सुखाकडे जायचं आहे. शरणगमन आपण जेव्हा करतो तेव्हा शरणगमनाचे काही स्तर आहेत बरोबर आहे. आणि यशोसागरने मला सांगितलं की लोकांची टेस्ट घ्या, आता मी टेस्ट सुरू केलेली आहे. तर आता शरणगमनाच्या पातळ्या सांगायच्या आहेत बरोबर. कोण सांगणार? घुले.
सांस्कृतिक शरणगमन, अकालिक शरणगमन, परिणामकारक शरणगमन, अंतिम.
व्हेरी गुड, धन्यवाद, चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे त्यांनी. तर यामधून आपल्याला असं दिसतं की ह्या विकासाच्या पातळ्या आहेत नाही का. सांस्कृतिक शरणगमनातून आपण तात्कालिक शरणगमनाकडे जातो, तात्कालिक शरणगमनाकडून आपण परिणामकारक शरणगमनाकडे जातो, परिणामकारक शरणगमनाकडून आपण खरेखुरे शरणगमन आणि अंतिम शरणगमन. तर या खऱ्याखुऱ्या शरणगमनाकडे जाण्याचं किंवा हे परिणामकारक शरणगमन जे आहे ते कशाचं शरणगमन आहे, कशासाठी केलेलं आहे परिणामकारक शरणगमन आपण कशासाठी करतो. मगाशी एकाने उत्तर दिलं, श्रोतापन्न अवस्था प्राप्त करण्यासाठी बरोबर, बुद्धिचित्त निर्माण करण्यासाठी, सत्यतेचं आकलन करण्यासाठी, नाही का, अस्तित्वाचं सत्यदर्शन घेण्यासाठी. तर इथे हा प्रश्न निर्माण होतो आपणाला की परिणामकारक शरणगमन हे प्रयत्नांचं शरणगमन आहे. केवळ परिणामकारक शरणगमनाचा टप्पा आपण गाठला आणि परिणामकारक शरणगमनाचा टप्पा गाठल्यानंतर आपण प्रयत्न करणं थांबवलं तर मात्र आपलं शरणगमन तात्कालिक किंवा पुन्हा बॅकवर्ड, नाही पाठीमागे येऊ शकतं. आणि त्यामुळं आपल्या ध्येयाची जर आपणाला अधिक चांगल्या प्रकारे स्पष्टता असेल तर आपणाला त्या दिशेने अधिक कार्य करणं गरजेचं आहे. तर आता आपण आजच्या विषयामध्ये या गोष्टींचा काही समावेश करत आहोत आणि विशेषतः ह्या ज्या दोन विनियता आहेत, नाही का, पाचपैकी ज्या दोन आहेत त्याच्या आधारे आपण आपला आजचा जो विषय आहे त्याला अशी थोडंसं गुंफण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग आता आपण शरणगमनाचा अर्थ पाहिला, शरणगमन आपण कोणाला करतो ते आपण पाहिलं पाहिजे आणि शरणगमन केल्यानंतर आपण काय करतो ते आपण पाहिलं पाहिजे. तर शरणगमनाचा अर्थ काय होतो, शरणगमन म्हणजे काय? कुणाच्याबद्दल बांधिलकी? येस, स्त्रीरत्न, बुद्ध, बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्धाला आपण शरण जातो, धम्माला आपण शरण जातो, संघाला आपण शरण जातो, त्रिरत्नाला शरणगमन, त्रिरत्नाप्रतीची बांधिलकी स्वीकारतो. आणि त्रिशरण म्हटल्यानंतर काय म्हणतो? त्रिशरण म्हटल्यानंतर लगेच शील येतं, नाही का? पंचशील असतील किंवा दसशील असतील. धम्ममित्र असेल तर आपण काय म्हणतो? त्रिशरण पंचशील. धम्मचारी असेल तर त्रिशरण दसशील. याचा अर्थच असा की त्रिरत्नाला शरणगमन केल्यामुळे बुद्ध आपले आदर्श आहेत, धम्म आपला मार्ग आहे आणि संघ आपले सहकारी बांधव आहेत, की ज्यांच्या सहकार्याने, प्रेरणेने, मदतीने आपण जणू काही प्रयत्नशील राहून बुद्धामधील आणि आपल्यामधील अंतर धम्म मार्गावरती आरूढ होऊन कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आपण धम्म मार्गावरती आरूढ होऊन धम्माचं आचरण प्रामाणिकपणे करत राहिलो तर आपण दुःखमुक्त होणार. असं जर पाहिलं तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये क्षणाक्षणाला दुःख आहे, चिंता आहे, काळजी आहे, विवंचन आहे, प्रश्न आहे. आणि मग शरणगमन करून जेव्हा आपण परिणाम तात्कालिक शरणगमनाकडून परिणामकारक शरणगमनाकडे आपले प्रयत्न सुरू आहेत, परिणामकारक शरणगमनाकडून केल्यानंतर आपले प्रयत्न खऱ्याखुऱ्या शरणगमनाकडे आहेत. आणि हे प्रयत्न करत असताना आपण काय करत असतो? शिलांचं आचरण करून हे अंतर कमी करत असतो. आपला जो प्रवास आहे तो जर बुद्धत्वाकडे असेल, ध्येयाकडे असेल, तर शिलांचं आचरण करून बुद्धत्वाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? शील समाधी प्रज्ञेचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये पहिलाच आज आपण पाहत आहोत शील मार्ग, नाही का? आणि शील बौद्ध धर्मामध्ये कसं महत्त्वाचं आहे, आणि शिलाचरण करून आपली जी गॅप आहे बुद्धत्वामधील आणि आपल्यामधील अंतर जे आहे ते उत्तरोत्तर आपण कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यामधून नेमकं काय होतं? शिलांचं आचरण करून नेमकं काय होतं? कायेची शुद्धता, वाचेची शुद्धता आणि मनाची शुद्धता, ही त्रिविध शुद्धता होऊन आपल्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन होतं. आपला स्वभाव, आपल्या सवयी, आपले दृष्टिकोन, आपल्यामधील अज्ञान आणि जे काही अकुशल गोष्टी आहेत, नाही का, ते आपल्या सगळ्यात जातात. तर उत्तरोत्तर मग धम्म मार्गावरती आपलं पाऊल दमदार पडलं पाहिजे म्हणून आपण काय करतो? छंद वाढवत असतो, आपला धम्मछंद, नाही का? दोन प्रकारचे छंद आपण पाहतो. तर आज छंद पाहत असताना किंवा पहिलाच जो विनयताचे ते धम्म आहे तो छंद आहे. आपण शिबिरामध्ये आलो हा काय आहे? छंद नसतं तर आपण इथपर्यंत पोचलोच नसतो, नाही का? कारण आपल्या मनामध्ये बुद्ध धम्माविषयी आकर्षण आहे, स्वतःला जाणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, आपल्या स्वतःमध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे पाहणार आहोत. परंतु आता आपल्याला लक्षात येईल की छंद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा छंद दोन प्रकारचे आहेत, बरोबर? कोणते? एक आहे कामछंद, दुसरा आहे धम्मछंद. तर आता आपल्याला असं लक्षामध्ये येतील की ज्यावेळेस आपण पहिल्या विनयता चेते धम्माचा विचार करतो त्यावेळी छंद म्हणजे काय, कोण सांगणार छंद म्हणजे काय? अभ्यास झालेला आहे. छंद म्हणजे काय? रुची, आवड, उत्कट इच्छा, नाही का, खरी खरी इच्छा, प्रबळ इच्छा, मनापासून एखादी गोष्ट करण्याचा विचार किंवा इच्छा, नाही का? मनापासून एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो त्याला पण आपण छंद असं म्हणतो. मग कामछंद आणि धम्मछंदामध्ये काय फरक आहे? कामछंद आणि धम्मछंद, कामछंद कुठे आलेला आहे बौद्ध धर्मामध्ये? पाच अडथळे जे आहेत, आता पाच अडथळे कोण सांगणार क्रमवार? एक जण बोलताना बाकीच्यांनी शांत राहायचं. विचिकित, बरोबर सांगितलं का त्यांनी? यांचं चुकीचं असेल तर कोणी बरोबर करून दाखवा. बरोबर आहे, म्हणजे सगळे स्तब्ध झाले, म्हणजे आपण असं समजू शकतो की गुरुजींनी सांगितलं ते बरोबर आहे, नाही का? तर पाच अडथळ्यांमधला कामछंद हा पहिला अडथळा आहे. आणि कामछंदाचा अर्थ काय म्हणतात त्याला एक रूपक सांगितलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये. काय रूपक सांगितलेलं आहे? रंगमिश्रित पाणी, अनेक रंगांनी मिसरलेलं पाणी. म्हणजे कामछंद म्हणजे त्याला त्याचा शब्दशः अर्थ काय होतो? भौतिक वस्तूंचं आकर्षण किंवा इंद्रिय सुख, असंही आपण कामछंदाचा अर्थ काढू शकतो, नाही का? कामछंद म्हणजे इंद्रियांना इंद्रिय बाह्य जगाच्या संपर्कात आले की इंद्रियांना जे जे हवंसं वाटतं किंवा त्याला आपण कामतृष्णा असे म्हणू शकतो कामछंदाच्या बाबतीमध्ये तृष्णा आहे आणि ती इंद्रिय तृष्णा आहे आणि इंद्रियांना ज्या इंद्रिय ज्या ज्या गोष्टींच्या संपर्कामध्ये येतात त्या त्या गोष्टीतून जे निर्माण होतो तो कामछंद आहे नाही का किंवा कामविकार वाढवणाऱ्या गोष्टी आहेत नाही का वासनायुक्त ज्या गोष्टी आहेत त्याला आपण कामछंद असं म्हणत असतो किंवा भौतिक वस्तूंचं असणारं आपलं आकर्षण आहे मग आता भौतिक वस्तूंमधलं आकर्षण कमी करून धम्मछंद वाढवतो त्यावेळेस आपण काय करतो नेमकं कसा वाढवतो धम्मछंद पहिली गोष्ट त्याग केला पाहिजे कुशल गोष्टी वाढवल्या पाहिजे अजून सत्यतेच्या संपर्कात येते तर धम्मछंद म्हणून आपण नेमकं काय करतो आणि तो आपण कसा विकसित करतो कसा जोपासतो हा प्रश्न आहे तर आपल्या जीवनातला अधिकांश वेळ आता थोडंसं आपण इथं जजमेंट घ्यावं लागेल आपल्याला प्रत्येकाला आपलं थोडंसं डिस्कवरी म्हणा किंवा शोध मनाचा शोध घ्यावा लागेल की मग अधिकांश काळ आपण कामछंदामध्ये आपले जीवन असतं मानसिकता असते की अधिकांश काळ आपण धम्मछंदामध्ये असतो आता प्रमाण आपल्याला शोधावं लागेल ना आणि याचा थोडासा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की अधिकांश काळ आपला कशामध्ये जातो संसारिक गोष्टीमध्ये मग पैसा सत्ता घर दार प्रपंच मुलं बाळं नातेवाईक अमुक तमुक मग आपण अधिकांश काळ कोणत्या अवस्थेमध्ये वेळ जास्त घालवतो आपण वाढदिवस ऐका थोडं ऐका म्हणजे आपला अधिकांश काळ अहो आज चॅप्टर मिटिंग आहे नाही आज आमच्या मिवणीचं लग्न आहे अहो आज चॅप्टर मिटिंग पुढच्या चॅप्टर मिटिंगला नाही आज मी वाढदिवसावर गेलो अहो पुढच्या चॅप्टर मिटिंगला आज माझं आमच्या सोसायटीची बैठक आहे म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही आपल्याला प्रायोरिटीज ज्या आपल्या आहेत त्या कामछंद वाढवणाऱ्या प्रायोरिटीज आहेत की धम्मछंद वाढवणाऱ्या प्रायोरिटी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण थोडंसं आता चिंतन करायला पाहिजे की अधिकांश आपल्या जीवनाचा वेळ कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये जातो कशा प्रकारच्या कामांमध्ये आपला वेळ जातो त्यावर आपला छंद आहे म्हणजे आपला छंद आपण कामछंद जोपासत आहोत की धम्मछंद जोपासत आहोत तर याचं प्रमाण आहे जितका वेळ आपण इतर ॲक्टिव्हिटींना देणार आणि आपल्या ज्या धम्म ॲक्टिव्हिटी आहे मग ध्यानासाठी किती वेळ देतो कल्याण मित्रांना भेटण्यासाठी किती वेळ देतो सेंटरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण किती वेळ असतो नाही का म्हणजे एंगेज म्हणतो आपण म्हणजे जितका वेळ आपण धम्मछंदामध्ये असू तर त्यामध्ये आपला किती वेळ जातो आणि या संसारिक इतर भौतिक गोष्टींमध्ये आता आपला किती वेळ जातो यावरती मला असं वाटतं की आपल्याला हे निरीक्षण करता येईल की आपला अधिकांश वेळ जर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जात असेल त्यांना काय वाटेल ते काय म्हणतील त्यांना काय वाटेल जर त्यांच्याकडे मी गेलो नाही त्यांच्या कार्यक्रमाला गेलो नाही नेहमीच आपले प्रश्न त्यांना काय वाटेल आणि ते आपल्याला कसे समजतील म्हणजे लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपण सगळं काही करत असतो आपल्याला हे माहिती आहे की याच्यात काय अर्थ नाही आणि हजार लोकं लग्नाला असताना एक नाही माणूस गेला तर लग्न काहीच बिघडत नाही पण आपल्याला असं वाटतं की आपण नाही गेलो तर कसं होणार चॅप्टर महत्त्वाची नाही कल्याण मित्र महत्त्वाचं नाही सेंटर महत्त्वाचं नाही धम्म महत्त्वाचं नाही तर लग्न महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला प्रायोरिटी ह्या निश्चित ठरवता येत नाही आणि आपण जरी म्हटलं की माझ्या केंद्रस्थानी आता केवळ बुद्ध धम्म आणि संघ आहे या तीन रत्नाशिवाय आता माझ्या मनामध्ये काहीच नाही कधी टाकणार आहे ना मग आता त्रिरत्नच जर आपल्या केंद्रस्थानी आहे असं आपण म्हणतो परंतु आपल्याला लक्षात येईल की अनेक वेळा आपल्या केंद्रस्थानी विविध गोष्टीने आपण ॲक्युपाय झालेलो आहोत तर याच्यावरती थोडंसं विचार करा की खरंच आपल्या जीवनाचा वेळ अधिकांश वेळ आपण कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये घालवतो कशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आपला वेळ जातो जर आपला वेळ अधिक प्रमाणामध्ये सोशल ॲक्टिव्हिटीज किंवा इतर काही ज्या कौटुंबाच्या बाबी असतील त्याच्यामध्ये वेळ जात असेल आणि ज्या प्रायोरिटी आपल्या धम्म विकासाच्या आहेत धम्मछंद विकसित करणाऱ्या आहेत त्यामध्ये ज्याचं प्रमाण कमी आहे तर त्याचाच प्रभाव कशाचा राहणार भौतिकतेचा प्रभाव राहणार कामछंदाचा प्रभाव राहणार परंतु धम्मछंदाचा प्रभाव कमी पडणार म्हणून आपलं प्रारब्ध उलट झालं पाहिजे आणि म्हणून बुद्ध धम्म हे आयऱ्यागायऱ्याचं काम नाही म्हणून काय म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध जायचं आहे परंतु आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ इच्छित नाही कारण गट आपल्याला काय समजेल कुटुंब आपल्याला काय म्हणते नातेवाईक आपल्याला काय म्हणतील लोक आपल्याला काय म्हणतील हा प्रवाह भेदू इच्छित नाही आपण त्यामुळे हे सगळे समाज रीती रिवाज गट तट हे सगळं सांभाळून आपलं काय चाललेलं आहे शरणगमन चाललेलं आहे आणि त्यामुळे काय वाढत आहे वर्गाला वेळेवर जात नाही ध्यान आपण करत नाही चॅप्टरला आपण बरोबर जात नसू तर आपला वेळ जातो कुठे नेमका आपल्याला प्रायोरिटी शिफ्ट करता येत नाही आणि प्रायोरिटी शिफ्ट करता येत नाही, कारण हा जे काही समाजाचं बंधन आहे, गटाचा प्रभाव आहे, समाजव्यवस्थेचा प्रभाव आहे, नाही का, जे काही व्यवस्थापन आहे त्याचा जो प्रभाव आहे तो आपण ब्रेक करत नाही. तर मला असं वाटतं की याच्यावरती थोडंसं चिंतनाची गरज आहे, वेळ देण्याची गरज आहे आणि आपल्याला आपलं स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. तर येते का लक्षामध्ये, म्हणजे हा प्रश्न मी सोडलेला आहे आता आणि आजचा दिवस आपल्याला लक्षात येतं की आपण अशा वातावरणामध्ये जातो की जे शिलाचरणासाठी पोषक नाही, आणि अशा अधिक वातावरणामध्ये आपण जातो की जिथे लोभ आहे, द्वेष आहे, नाही का, नकारात्मक गोष्टी भरलेल्या आहेत, आणि त्या नकारात्मक गोष्टींमुळे आपणही नकारात्मक व्हायला सुरुवात होते. आपण चांगलं वातावरण पाहिजे, म्हणून अशा वातावरणामध्ये आपण अधिकांश वेळ घालवला पाहिजे की ज्यामुळे आपली मनस्थिती बिघडणार नाही, चंचलता, अस्थिरता आणि निर्माण होणार नाही. म्हणून आपल्याला असं लक्षामध्ये येतं की आपल्याला चयन करता येत नाही, आपल्याला निवड करता येत नाही, आपल्याला योग्य अयोग्य पाहता येत नाही, कशा प्रकारचा छंद आपला विकसित होतो हे आपल्या लक्षात येत नाही. धम्मछंद विकसित होत आहे की कामछंद विकसित होत आहे, शरणगमन सखोल होत आहे की शरणगमन दुर्बल बनत आहे, प्रतिज्ञाबद्धता अधिक सखोल होत आहे की आपण प्रतिज्ञाबद्धतेपासून दूर जात आहोत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरणगमनाला अडथळा निर्माण करतात. म्हणून शरणगमन ही पुनर्रचना आहे, वेळेची, संसाराची, समाजाची, कुटुंबाची, आर्थिकतेची संपूर्णपणे जोपर्यंत पुनर्रचना होऊन आपला धम्मछंद वाढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला शरणगमनाची वाटचाल करता येत नाही. आणि म्हणून आता याच्या मुळाशी काय आहे ते आपण शोधणार आहोत. तर मला असं वाटतं की आपलं जे मन आहे हे सर्वांचं उगमस्थान आहे. मन हे सर्वांचं काय आहे? उगमस्थान आहे. मन जे जसा विचार करेल तसं आपण बनतो. आपण विचार केला शिबिराला यायचा, आपण शिबिराला आलो. पण आपण जर विचार दुसरा केला तर आपण शिबिराच्या ऐवजी दुसरं काही निवडलं असतं. म्हणजे जसं आपण विचार करतो तसे आपण बनतो. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांची अभिव्यक्ती आहे. म्हणून आपण चांगल्या प्रकारे विचार करायला शिकलं पाहिजे आणि आपलं मन कशाप्रकारे कार्यरत आहे. म्हणून विनयता, चेतधम्याचा छंद आणि आधिमोक्षाचा विचार करत असताना आपल्याला या दोन्ही बाबी अशा पाहता येतात की छंदामध्ये आपण कमी पडतो, कारण आपण ज्या ठिकाणी आपला वेळ जातो तर आपण वेगळ्याच ठिकाणी वेळ घालवतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो की आधिमोक्ष म्हणजे काय? कोण सांगणार आधिमोक्ष म्हणजे काय? दृढ निश्चय, निर्धार, संकल्प, ठरवणं, प्रतिज्ञाबद्धता, असे अनेक शब्द आहेत. तर अधिष्ठान किंवा ज्याला आधिमोक्ष म्हणतो आपण म्हणजे निश्चय. तर अनेक वेळा आपण निश्चय करतो परंतु आपले निश्चय लयास जावतात, असे काय अनुभव आहेत का? आपण ठरवतो चॅप्टरला जायचं पण अगदी वेळेवर कुणाचा तरी फोन येतो, आपण चॅप्टर कॅन्सल करतो. तडजोड, कॉम्प्रोमाइज, म्हणजे प्रायोरिटी आपले लगेच बदलतात. म्हणजे जे आपण ठरवतो ते आपण लगेच बदलतो. म्हणजे ही जी काही मनाची लगेच बदलण्याची अवस्था आहे, परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे, माघार घेण्याची अवस्था आहे, म्हणजे आपला छंद पण नाही आणि आपल्याला निमित्त लागतं काहीतरी. म्हणजे असंच होतं कधी, जर आपला छंद दृढ असेल, छंद आणि दृढ निश्चय असेल, तर मग मात्र आपण जे ठरवलं ते करणार. मला असं वाटतं की आध्यात्मिक जीवनामध्ये हे पण आपण शिकलं पाहिजे की आपण किती वेळा गोष्टी बदलतो. माझा परिचय करून देताना जितेंद्रनी सांगितलं की जे मी ठरवतो ते मी करतो, मग मी आजारी असेल, या असेल. आता हा जास्त मोठेपणा नाही, पण आपल्याला फक्त इच्छा पाहिजे की मला ते करायचं आहे. पण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपलं जे काही आपण ठरवतो, जे काही आपण निश्चित करतो, त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा बदल करतो. याचा अर्थच असा की आपण काय करतो, ज्याला काय म्हणतात, तडजोड, कॉम्प्रोमाइज करतो. आणि म्हणजे जी आपली प्रायोरिटी आहे प्रथम स्थानात आहे ते आपण दुय्यम स्थानी ठेवतो, म्हणजे आपल्या प्रायोरिटी बदलतात. मग जर धम्मछंद आहे त्रिरत्न केंद्रस्थानी आहे तर प्रायोरिटी कशा बदलतात, प्रायोरिटी का बदलतात, नाही का? तर कुठेतरी आपल्याला इतर गोष्टींचा प्रभाव किंवा त्याच्याहीपेक्षा ते महत्त्वाचं वाटतं. म्हणजे शरणगमनापेक्षा, प्रतिज्ञाबद्धतेपेक्षा आणि हा सुखाचा मार्ग यापेक्षाही आपल्याला अधिक काही गोष्टी काय वाटतात, अधिक महत्त्वाच्या वाटतात, त्याला आपण अधिक महत्त्व देतो. तर हे जे सगळं घडतं त्याचा थोडासा शोध आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे मनापासून कसं घडतं, आणि म्हणून मला असं वाटलं की पाच विनयता चेतधम्याचा अभ्यास या शिबिरात आपण करत असताना पाच सर्वत्रागासुद्धा आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण तो त्याचा मूळ आधार आहे. म्हणजे पहिल्या जर पाच सर्वत्रागा आपण लक्षात घेतले नाहीत आणि मनाचं फंक्शन आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्याला शिलाचरणाकडे सखोल जाता येणार नाही. तर आजच्या वर्कशॉपचा मुख्य विषय तोच आहे, या दोन गोष्टींच्या आधारे, छंद आणि आधिमोक्षाच्या आधारे, शिलाचरण आपल्याला सखोल कसं करायचं आहे आणि पाच विनयता चेतधम्माच्या या दोन अंगांचा जो काही पूर्व इतिहास आहे किंवा आधीची जी पाच सर्वत्रागा आहे त्यामुळे आपलं मन कसं कार्यरत होतं, आपण सहजपणे का विचलित होतो, आपण सहजपणे का विचार बदलतो, सहजपणे आपण एखादी गोष्ट का सोडून देतो, आणि मग प्रतिज्ञाबद्धतेविषयीचा आणि आपल्या रुचीविषयीचा प्रश्न निर्माण होतो की आपणाला अनेक ठिकाणी आपल्या रुची भावना मन गुंतलेलं आहे आणि त्यामुळं सतत आपणाला ओढाताण होते, धरसोड होते, हे किते हे किते हे किते, म्हणजे आपणाला निवड करता येत नाही आणि नेमकं काय केलं पाहिजे की ज्यामुळे आपलं शरणगमन अधिक उचित होईल आणि कुठल्या गोष्टी आपण अधिक टाळल्या पाहिजे की त्यामुळे आपल्या शरणगमनाला खऱ्या अर्थाने मदत होणार आहे, ह्या गोष्टी आपणाला या पहिल्या आजच्या वर्कशॉपमध्ये लक्षात घ्यायच्या आहे. तर मला आता थोडंसा आपण आता थोडंसा सर्वत्रकाचा आधार घेऊ आणि मग आपण या पाच विनियता चेतेधम्मेच्या पुढच्या कार्यशाळेत. तर आता पहिले पाच सर्वत्रक कोण आहे आणि हा विषय मी यासाठी निवडला होता की सगळ्याच लोकांनी अधिकांश लोकांनी सांगितलं की नो युअर माइंडचा अभ्यास झालेला आहे, बरोबर आहे. तर पाच सर्वत्रक काय आहे?
स्पर्श,
स्पर्श,
संज्ञा.
ठीक आहे, आता जसा क्रम याचा क्रमवर लक्ष देऊ नका. तर ह्या पाच सर्वत्रक आहेत आणि सर्वत्रकाचा अर्थ काय होतो? सर्व सदा सर्वदा उपस्थित असणाऱ्या वैश्विक युनिव्हर्सल युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा प्रत्येक माणसामध्ये त्या विद्यमान आहेत आणि सदा सर्वदा विद्यमान आहे. कारण आपल्याकडे इंद्रिय आहे त्यामुळे इंद्रिय बाह्य जगाच्या संपर्कात येणार, मनस्कार होणार, वेदना होणार, संज्ञा होणार, चेतना होणार आणि ह्या सगळ्याच गोष्टीतून आपणाला आपल्या मनाचा अभ्यास करता येईल. तर आता ड्रॉइंग कुणाचं चांगलं आहे थोडंसं आपणाला इंद्रिय बाह्य जगात संपर्कात आल्यानंतर आणि याचं विश्लेषण करण्यासाठी पाहण्यासाठी चित्रकला कुणाची चांगली आहे? माणसाचं डोकं काढायचं, डोळे कान नाक जीभ डोळे एवढा हेड 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 ऑफ द बॉडी शरीराचं गुंतो कोण काढणार? हां, धनुबुद्धी काढतो सर. बघा आता ब्रह्मचारींचं पेंटिंग कसं आपण
तोट काढतो,
तुमचं स्वतःच काढा, आमचं धम्मबुद्धी धम्मबुद्धींना तयार करत आहे. वा वा वा, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड, वेल डन. सर येस, व्हेरी गुड. ठीक आहे, कान आहे, नाक आहे, डोळा
आहे,
स्त्री आहे का पुरुष आहे कोणी का असे ना दादा, कोण आहे तुम्ही ओळखू शकता? ठीक आहे, तर आता आपण आज याच्यातून काय लक्षात घेणार आहोत, आपले मन कसं कार्य करतं, मनाचं फंक्शन कसं आहे आणि मग आपण जेव्हा वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कात येतो काही गोष्टी घडतात आणि मन कसं या पाच सर्वत्रका कशा उपस्थित असतात. आता इथे जरी ह्या क्रमाने दिल्या असल्या तरी त्याचे क्रम बदलत असतात, एखादी गोष्ट आधी घडणार, कधी संज्ञा आधी होणार, कधी वेदना होणार, म्हणजे क्रम जो आहे तो क्विक बदलणार. त्यामुळे मला असं वाटतं की सिक्वेन्स तेवढा महत्त्वाचा नाही, परंतु काहीतरी आपल्या मनाचं जे काही बाह्य जगाच्या संपर्कात आल्यानंतर मन कसं कार्य करतं असं जेव्हा आपण पाहतो तर इथे आपण काही गुलाबजाम ठेवू, काही वस्तू ठेवू, नाही का? हा स्पर्श आहे, बरोबर. म्हणजे डोळ्याने हे गुलाबजाम पाहिले म्हणजे काय झालं? स्पर्श, स्पर्श झाला, नाही का? स्पर्श झाल्यानंतर समजा मनस्कार, मनस्कार म्हणजे काय? ज्याकडे लक्ष देणे. मग याच्याकडे लक्ष देतो, परंतु लक्ष ज्यावेळेस आपण देतो म्हणजे ज्या स्पॉटला एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादा पदार्थ आपल्या संपर्कात येतो तर स्पर्श होतो, इंद्रियांचा स्पर्श होतो बाह्य जगाशी. स्पर्श झाल्याबरोबर काय होतात? मनस्कार होतात, म्हणजे काय होतात? व लक्ष आपलं तिकडे वेधलं जातं, ती गोष्ट आपल्याला आकर्षित वाटणं, त्या गोष्टीकडे आपण पाहणं आणि त्याच वेळेस मग वेदना पण सुरू होतात. वेदना आणि संज्ञा ह्या पुढे मागेच असतात एकमेकाच्या, अगदी जवळजवळच असतात. तर वेदना कशा असतात मग? सुखद असतात, आहा हा गुलाबजाम. किंवा मग संज्ञा कशी होते? हे गुलाबजाम आहे ओळखणं. संज्ञा म्हणजे वस्तूचा परिचय होतो आपल्याला, त्या पदार्थाची जाणीव होते आपल्याला. परंतु वेदना आणि संज्ञा ह्या कशाशी निगडीत आहेत? वेदना आणि संज्ञा ह्या पूर्व अनुभवाशी निगडीत आहेत. आपले काही पूर्व संस्कार आहेत, पूर्व परिचय आहे, कारण या अगोदर पण गुलाबजाम खाल्लेले आहेत. अशा प्रकारचा गुलाबजाम ही सुखद वेदना झाली, कारण तो गोड आहे हे आधी तुम्हाला कळलेलं आहे, कारण ते मनामध्ये प्रिंट झालेलं आहे की गुलाबजाम या अगोदर खाऊन पाहिलेले आहेत, म्हणून तुम्हाला त्याची चव माहीत आहे. जर गुलाबजाम माहितीच नसतील तर तुम्हाला काही तशी कल्पनाच होणार नाही किंवा वेदना होणारच नाही, सुखद किंवा दुखद, नाही का. तर पूर्वसंस्काराशी ते निगडीत आहे, आणि म्हणून हे जाणण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा तुम्ही ते ओळखताय की हे गुलाबजाम आहे. एखादा पदार्थ जर आपल्या परिचयाचाच नसेल तर आपल्याला त्याच्याबद्दल काहीच संवेदना होत नाहीत किंवा वेदना पण होत नाहीत, परंतु आपल्याचे काही पूर्वसंस्कारातून आपण त्याला जाणलेलं आहे, अनुभवलेलं आहे, ओळखलेलं आहे, त्या माध्यमातून आपण पुन्हा त्याच्याशी कनेक्ट होतो, आणि मग आपल्याला असं लक्षामध्ये येतं की चेतना म्हणजे त्या विषयाच्या विषयी आपली निर्माण होणारी इच्छा. सतत त्या गोष्टीविषयी आपण काय करायला लागतो, इच्छा व्यक्त करत असतो, विचार व्यक्त करत असतो, भावना व्यक्त करत असतो. तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की वेदना फार महत्त्वाच्या आहे, कारण वेदना ज्यावेळेस सुखद होतात त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला हवी हवीशी वाटते. म्हणजे इंद्रियांना, इंद्रिय सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, नाही का, आता आपण कामछंद पाहतो, इंद्रियांना जी जी गोष्ट हवी हवीशी वाटते, चांगली वाटते, त्याकडे मन काय होतं, आणि ती गोष्ट आपल्याला काय वाटते, हवी हवीशी वाटते. आणि मग ती गोष्ट हवी हवीशी वाटण्यासाठी, ती मिळवण्यासाठी आपण काय करतो, विचार करतो. इथे बुद्धी आहे, म्हणजे बुद्धीने आपण विचार करतो, इथे भावना आहे, भावनिक आपण त्याला प्रतिसाद देतो. तर प्रतिसाद आणि प्रतिक्रिया असं पण आपण पाहतो. वेदनांना दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे तृष्णा आहे. वेदनांना दिलेल्या प्रतिक्रिया एक प्रकारच्या तृष्णा आहे, कारण इंद्रिय ज्यावेळेस बाह्य जगाच्या संपर्कात आले, वस्तू पाहिली, तिचा परिचय झाला, वेदना निर्माण होतात. सुखद वेदना झाल्या की तिच्या बाहेर मागे आपण धावतो, आणि दुःखद जर वेदना झाल्या, दुर्गंधीचा वास आला तर आपण नाक दाबतो. म्हणजे रस्त्याने चाललो आणि गटार आलं तर आपण काय करतो, नाक दाबतो, म्हणजे आपण लगेच त्याला रिजेक्ट करतो. चांगलं आपल्याला हवंसं वाटतं ते तृष्णा निर्माण करतं, वाईट आपल्याला नकोसं वाटतं ते आपल्यामध्ये तिरस्कार निर्माण करतं किंवा द्वेष निर्माण करतं. तृष्णा पण दुःखाचं कारण आहे आणि द्वेष पण दुःखाचं कारण आहे. तर वेदनांची प्रतीची जागृती आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुखकर वाटतात त्याच्यामागे धावणं, याला आपण इंद्रियजन्य पातळी किंवा त्यालाच आपण एक प्रकारे काय म्हणतो, कामछंद असं म्हणतो. परंतु एक गोष्ट आपण इथे लक्षामध्ये येते घेतली पाहिजे की हे जे काही इंद्रिय सुख आहे, ह्या इंद्रिय सुखामध्येच आपण लिप्त आहोत, परंतु इंद्रियाच्या पलीकडे पण सुख आहे. आता उदाहरणार्थ जसं इंद्रिय ज्यावेळेस आपण बंद करतो आणि ध्यानाला बसतो, तर ध्यानामध्ये आपल्याला या इंद्रियांना बंद केल्यानंतरची पण अनुभूती आपण घेत असतो, ते श्रेष्ठ प्रकारचं सुख आपण अनुभवतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कामछंदात जी कामतृष्णा आहे ती इंद्रिय तृष्णा आहे, इंद्रिय पातळीवरची आहे, परंतु इंद्रियाच्या पलीकडे पण काही आहे असं ज्यावेळेस आपण पाहतो, त्याचवेळेस त्याचं रूपांतर आपण धम्मछंदामध्ये करतो. किंबहुना ह्या ज्या ज्या गोष्टींमध्ये आपली आसक्ती निर्माण होते, वेदनेतून आसक्ती निर्माण होते, तृष्णा निर्माण होते, परंतु ही तृष्णा, ही आसक्ती, ही दुःखकारक आहे, हे कायम स्वरूपाचं सुख नाही. म्हणजे आपण जर तिला प्रज्ञेतून पाहायला लागलो तरच आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो, नाहीतर होणार कसं, की जे जे वाटतं, जे जे हवंसं आहे त्याच्यामागे आपण धावत राहणार. म्हणजे या भौतिक जगातील गोष्टी या आपल्याला खऱ्या स्वरूपाचं सुख देणार नाहीत असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण काय करणार, गोष्टींच्या, वस्तूंच्या पाठीमागे धावणार आणि त्यातून आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करत राहणार, नाही का. तर मला असं वाटतं की स्पर्श, मनस्कार, वेदना, म्हणजे स्पर्श होतात, वेदना होतात, विषयाला आपण धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याची आसक्ती आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार आपण जगण्याचा प्रयत्न करतो. आणि ते जे काही जीवन आहे त्यालाच आपण, ते जे जीवन आहे ते कशाचं जीवन आहे, भवचक्राचं जीवन आहे. कारण हे भवचक्राचं जीवन आहे त्याचं कारण काय आहे, भवचक्राचं जीवन आहे त्याचं कारण काय, अविद्या आहे. कारण काय आहे, कारण आहे की ती कुठलीच गोष्ट आपल्याला खऱ्या स्वरूपाचं कायम स्वरूपाचं सुख देत नाही, तृष्णाही वाढत जाते, मग तणाव बनते, नाही का. म्हणून भवचक्राचा एक जो मुद्दा आहे, भवचक्राची बारा निदान, म्हणजे आपलं जे जीवन आहे ते प्रतित्य समुत्पादानुसार घडतं, कार्यकारण भावानुसार घडतं. कार्यकारण भाव माहीत आहे, कार्यकारण भावाचे चार सिद्धांत काय आहेत, नाही कार्यकारण भावाचे चार सिद्धांत काय आहेत, हे आहे म्हणून ते आहे, बरोबर, याच्या निर्मितीतून हे नष्ट केले तर तेही नष्ट होईल आणि हे नसेल तर ते नसेल. तर यातून आपल्याला काय लक्षामध्ये येतं की आपलं जीवन प्रतित्य समुत्पादावर आधारित आहे, म्हणजे कार्यकारण भावावर आधारित आहे. काल जशी आपण कृती केली तसाच परिणाम होणार. तर आता शिलाचरणाचा विषय लक्षात घेताना, कामचंद आणि धम्मचंद लक्षामध्ये घेताना, आपली जी काही मनोअवस्था आहे, आपली जी काही मनाची स्थिती आहे, तो आपल्या कृतीचा परिणाम आहे. आणि म्हणून शिलामध्ये दोन भाग केलेले आहेत, नाही का, कुशल आणि अकुशल. आता इथे मनाचा हा प्रकार पाहताना मला असं वाटतं की आपल्याला इथे आणखीन एक गोष्ट लक्षामध्ये घेता येईल की वेदनेतून कशाप्रकारे आपण आपलं मन काम करतं हे पुसण्यासाठी काय नाही का. तर मनस्कार जेव्हा आपण म्हणतो, मन आणि सिकार असे दोन गोष्टी, दोन शब्द आहेत. त्याला जर संस्कृत शब्द पाहिला, मनसिकार म्हणजे मन आपलं सिकार बनतं, नाही का. तो म्हणतो की याची सिकार केली, शिकारी असतो आणि शिकार असते, शिकारी शिकार करतो, नाही का, प्राण्यांची शिकार करतो. तसं आपलं मन शिकार बनतं, ह्या भौतिक गोष्टींचं मन काय बनतं, शिकार बनतं. आणि या सगळ्या भौतिक गोष्टी जणू शिकार आहे आणि ज्याची आपण शिकारी बनतो, गुलाम बनतो. आणि आपण इंद्रिय सुखाच्या मागे आपलं मन जे आहे ते कसं कार्यरत होतं याचा छोटासा नमुना आपण पाहिला की हे सतत घडत असतं. मन वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कामध्ये येतं, त्या गोष्टी आपल्याला आवडतात, इंद्रिय त्याच्या मागे धावतात, इंद्रियाचे झाल्यानंतर मनस्कार होतात, वेदना होतात. आणि ही प्रक्रिया सतत चालू असते, सतत चालू असते. तर आपण आता धम्मछंद आणि कामछंद पाहिलेला आहे. तर मनस्कारामध्ये आपण मनस्काराचे दोन प्रकार आहेत. म्हणजे एखाद्या विषयाला आपण धरून ठेवतो किंवा एखाद्या विषयावरती ज्यावेळेस आपण लक्ष केंद्रित करतो तर दोन प्रकारचे मनस्कार आहेत. कोणता? योनिसो आणि अयोनिसो. योनिसो मनस्कार, अयोनिसो मनस्कार. आता आपल्या मनाची फोड करण्यासाठी आपल्याला याचा चांगला उपयोग होईल. योनिसो मनस्कार आणि अयोनिसो मनस्कार, बरोबर आहे. तर योनिसो मनस्कारामध्ये काय येतं आणि अयोनिसो मनस्कारामध्ये काय येतं हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर आता योनिसो मनस्कारामध्ये काय येतं आणि अयोनिसो मनस्कारामध्ये काय येतं ते पाहणार होतात. तर योनिसोमध्ये आपण आता जसं मगाशी पाहिलं धम्मछंद आणि इकडे काय आहे कामचंद. धम्मछंद आणि कामचंद है ना, बरोबर. उलट झालं नाही, बरोबर. धम्म योनिसो मध्ये धम्मछंद आहे, अयोनिसो मध्ये कामचंद आहे. इकडे समजा कुशल आहे, तिकडे अकुशल आहे. अजून धम्मछंदामध्ये प्रतित्य समुत्पादनाप्रमाणे आपण पाहतो. आणि इकडे आपण विपर्यासात पाहतो. इथे सृजक आहे मन, सृजकता, जागृतता, जागृत, सृजक, जागृत. आणि इथे मात्र मन अजागृत आहे, सृजक नाही, अजागृत आहे, अजागृत. ठीक. इथे ध्येयाची स्पष्टता आहे आपणाला. एखादी गोष्ट आपण करताना का करतो, इथे आपण अस्पष्ट आहोत. इकडे इकडे प्रज्ञा आहे, तिकडे अज्ञान आहे. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला याच्याशी लावून पाहता येतील की कशाप्रकारे आपलं मनाचं जे कार्य आहे ते होत असतं आणि कशाप्रकारे ते आपलं मन जे आहे तर लक्षात आलं का आता? म्हणजे मनस्कारामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो योनिसो मनस्कार आणि अयोनिसो मनस्कार, आणि मन कशाप्रकारे एखाद्या गोष्टीला गोष्टीमध्ये वाहत जातं, एखाद्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावरती कसा पडतो, आणि आपलं मन हे कसं अजागृत असतं. आता वेदनेचा थोडासा आपण अभ्यास जर केला आणि भवचक्रांच्या कड्यांचा अभ्यास केला, तर भवचक्राच्या किती निदानं आहेत? 12 निदानं. कोण सांगू शकतं क्रमवार 12 निदानं? हा सांगा.
अविद्या, संस्कार, विज्ञान, अंगी, चरायतन, स्पर्श, वेदना, कृष्णा, उपादान, भव, जाती,
बरोबर आहे. तर 12 निदानांमध्ये वेद भवचक्रातून बाहेर पडण्याची कडी कुठली आहे? वेदना. वेदना आणि कृष्णेच्या मधून आपण भवचक्राला भेटतो. तर तिथे कसं कार्य करतात केलं जातं नाही का, की ज्यामुळे आपण भवचक्र भेटतो, कसं कार्य करतो?
वेदना ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपण तिथं स्थिर होतो.
हां.
आणि मनस्कारातून आपण त्याच्यातून त्याच्याकडे बघतो आणि बाहेर पडायचा प्रयत्न करतो.
म्हणजे तिथे जर युनिसो नसेल आणि अयुनिसो असेल तर मात्र आपण काय करणार? भवचक्रामध्ये फिरणार. अजून हे एक कारण झालं, ठीक आहे. म्हणजे चांगलं सांगितलं तुम्ही की वेदनेतून बाहेर पडायचं असेल तर आपणाला मनस्कार कोणता या ओळखता आला पाहिजे, युनिसो मनस्कार आहे की अयुनिसो मनस्कार आहे. परंतु युनिसो की अयुनिसो आहे हे जाणण्यासाठी काय पाहिजे? आपण जागृत पाहिजे नाही का, की आपणाला आपली मनोवस्था ओळखता आली पाहिजे की आपण युनिसो मनोवस्थेमध्ये आहे की अयुनिसो मनोवस्थेमध्ये आहे. अजून दुसरा काय प्रकार अजून काय असू शकतं काम करण्याचं?
वेदनामध्ये जर आपल्याला दुःखदायक जर ती वेदना असेल आणि वारंवार जर त्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला असेल तर तिथे आपण थांबून पाहू शकतो किंवा परत जर आपण एक कृती केली तर परत आपल्याला दुःख होईल.
अच्छा.
आणि ते सहन होत नाही म्हणून ते आपण दुःखातून बाहेर निघण्याकरता आपण प्रयत्न करतो.
बरोबर.
हे दुःख खूप झालेलं आहे आणि आता यातून बाहेर निघायला पाहिजे.
बरोबर.
आणि मग थांबतो आणि त्यातून बाहेर निघतो आपण आणि मग तिथे ते ब्रेक होऊ शकतो.
कडी कशी ब्रेक करायची नाही का?
वेदना झाल्यानंतर आपण तिथे समतेमध्ये राहायला शिकलो पाहिजे आपण. म्हणजे त्यानंतर लगेच आपली म्हणजे संस्कार एक असल्यामुळे अस्तित्व आपण लगेच ह्याच्यामध्ये जातो, अज्ञानामध्ये जातो आणि परत कृष्णेकडे वळायला लागतो. वेदना झाल्यानंतर आपण जर समतेमध्ये राहू त्या ठिकाणी जर प्रज्ञा जागृत केली आपण तर पुढची जे कडीमध्ये जाण्याची अगोदर आपण तिथे बाहेर
निघतो. बरोबर. अजून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सांगता येतं तीच गोष्ट, आणखीन कुणाला काय सांगता येईल?
कृष्ण उत्पन्न न होऊ दे.
अजून बच्चा चांगलं माहीत आहे प्रयत्न करणं कसा
नियंत्रण परिणाम बघितले पाहिजे आणि त्याच्यात मागं फिरून आपले जे परिणामची जाणीव ठेवून बाकीच्या गोष्टी.
तर आता आपल्याला वेगवेगळी उत्तरं ऐकल्यानंतर लक्षामध्ये आलं की वेदना तीन प्रकारच्या आहेत, सुखद वेदना आहेत, दुःखद वेदना आहेत, ना सुखद ना दुःखद, अशा तीन प्रकारच्या वेदना आहेत ना. मग आता ह्या वेदनांना ओळखणं, वेदनांच्या संपर्कात राहणं आणि मग ज्या काही वेदना निर्माण होतात त्याला जशा आहे तसा पाहणं, म्हणून आपण काय म्हणतो चार स्मृतीप्रस्थाने जो आपण उद्या अभ्यास करणार आहे त्याच्यामध्ये एक स्मृतीप्रस्थान आहे वेदनानुस्मृती, नाही का? वेदनांची जागृती, वेदनांची स्मृती आपल्याला पाहिजे. पण एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये येते की जे आपण सर्वत्र का पाहताना पण विचार केला की एखादी गोष्ट बाह्य गोष्ट आपल्या इंद्रियांच्या संपर्कामध्ये आली की स्पर्श होतो आणि स्पर्शानंतर वेदना होते. आपण त्या गोष्टींना पाहणं टाळू शकत नाही कारण इंद्रिय आहे तर आपण पाहणारच, कानाला काही ऐकणार, जिभेने काही चव घेणार, नाकाला काही वास येणार, नाही का, कानाने काही ऐकणार, हे इंद्रिय जी आहेत ती सतत कार्यरत आहेत म्हणून तिला सर्वत्र आपण म्हणतो. परंतु आपल्याला एक गोष्टीची तिथे फरक करता आला पाहिजे तो असा की ज्यावेळेस सुख वाटतं परंतु हे सुख क्षणिक आहे आणि इंद्रिय सुख आहे, परंतु त्या इंद्रिय सुखाच्या आपण आहारी जातो, आधीन जातो सत्य न जाणल्यामुळं आणि सुखाच्या मागे धावतो. परंतु वास्तविकता आपल्याला असं लक्षामध्ये येतं की ज्याला सुख म्हणून आपण कवटाळलं, धावलो, ज्याच्यासाठी आपण धडपड केली ते सर्व काय झालं? दुःख झालं. म्हणजे जे जे ज्याला ज्याला आपण सुख म्हणून करत आहोत जीवनामध्ये ते सुख अंतिमता काय आहे? दुःखच आहे हेच जाणणं. असं जर झालं जर आपल्याला लक्षात आलं की म्हणून बुद्ध जसं म्हणतात की जगातील कुठलीही गोष्ट आपल्याला खऱ्या स्वरूपाचं आणि कायम स्वरूपाचं सुख देत नाही. म्हणून भौतिक गोष्टींच्या मागे धावून आपण काय करतो, त्याच्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे झालं की सुख होईल, घर झालं की सुख होईल, गाडी घेतली तर सुख होईल. म्हणजे आपलं सुख हे भौतिक जगावर अवलंबून आहे, परंतु जितकं सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे तितकं ते दुःख निर्माण करणार आहे. कारण आपण सुखासाठी अवलंबून आहोत. बुद्ध सुखासाठी अवलंबून होते का कशावर? आपण सुखासाठी अवलंबून आहोत. आपली पत्नी चांगली वाटली वागली तर आपलं सुख, आपल्या मुलाने आपलं ऐकलं तर आपलं सुख, आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळाली तर आपली, म्हणजे अपेक्षा नाही. आणि त्यालाच आपण सुख समजून चालतो, आणि तसं काही कधीच पूर्ण होत नाही. म्हणजे ज्याला ज्याला आपण सुख म्हणून कवटाळलेलं आहे, तर मला असं वाटतं हा एक जीवनाचा चिंतनाचा विषय आहे. आत्तापर्यंत मी ज्याला सुख म्हणून पाहिलं, सुख म्हणून कवटाळलं, सुख म्हणून ज्याच्या मागं धावलो, खरंच त्या गोष्टींनी मला सुख दिलं आहे का? हा चिंतनाचा विषय आपला नाही. आणि याचं जर आपल्याला हे लागलं तर मग आपण काय करू शकतो की त्याच्यावरती कामछंदातून आपण काही प्रमाणामध्ये आपण विड्रॉ होऊ शकतो. म्हणजे सुखद आहेत म्हणून धावतो आहे, परंतु हे सुख इंद्रिय सुख आहे हेच जाणणं, ते क्षणिक आहे, तात्कालिक आहे, नष्ट होणार आहे हे अनुभवणं, आणि मग तिथे स्मृती संप्रजन्य जो आहे हा जो सराव आहे तो जर आपण केला की एखादी गोष्ट आपण करताना आपला हेतू काय आहे, उद्देश काय आहे, आणि जर हा उद्देश आपल्याला स्पष्ट नसेल तर आपण काय करणार, वाहत जाणार. एखाद्या गोष्टीमध्ये आपण असंच वाहत जातो की जिथे आपली जागृती नसते, त्या गोष्टीचा काय परिणाम होणार हे माहिती नसतो, आणि म्हणून आपण सातत्याने नकारात्मक गोष्टींमध्येच आपली काम धावत असतो. आणि दुसरी बाब आहे की मग दुःख. आता दुःख कशामुळे होतं? बुद्धांनी सात प्रकारचे दुःख सांगितले, बरोबर? कोणते? बरोबर. अशा अनेक प्रकारचे दुःख आहेत. तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की आपल्या जीवनामध्ये आजारी पडणं दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, जन्म दुःख आहे, प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे, अप्रिय व्यक्तीचा योग दुःख आहे, आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे न घडणं दुःख आहे, असमाधानाचं दुःख आहे, नाही का? पण आपल्याला असं लक्षामध्ये येतं की दुःख ज्यावेळेस निर्माण होतं त्यावेळेस आपण काय नाकारतो? सत्य नाकारतो ना. सत्यता जी आहे जीवनाची, सत्यता आहे की शरीर आहे तर आजारी पडणारच, जन्म आहे तर मृत्यू होणारच, परंतु आपल्याला असं वाटतं की मृत्यू होऊ नये म्हणून मृत्यू झाल्यावर आपल्याला दुःख होतं, नाही का? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला हा अनुभव येतो की कुठलीही गोष्ट आपल्याला कायम स्वरूपाची सुख देणारी नाही. आणि म्हणून आपण इथे काय पाहत आहोत, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख आहे, आणि दुःखाला आपण काय करतो? नाकारतो. तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं पाह न पाहणं, बरोबर? म्हणजे असं होणारच, आपण पडणार, आपण आजारी पडणार, वेगवेगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडणार, परंतु दस दुःख आपल्याला नको आहे म्हणजे सत्य आपल्याला नको आहे. म्हणजे शरीर जीवन आहे हे दुःखानेच भरलेलं आहे, हाच भगवान बुद्धाचा पहिला सिद्धांत आहे की मानवी अस्तित्वच मुळात दुःखमय आहे, आणि म्हणून तृष्णेतून आपण मानवी जन्म ग्रहण केलेला आहे, तृष्णेतूनच आपण जन्माला आलेलो आहे, नाही का? तर यातून आपल्याला काय लक्षामध्ये येतं? सुख आहे म्हणून त्याच्या मागे न धावणं, आणि दुःख आहे म्हणून त्याला नाकारणं. सुख हवं आहे म्हणून तिकडे काय करते? तृष्णा निर्माण होते, आणि दुःख आहे तिथे आपण द्वेष निर्माण करू. तर सुख पण आपणाला खऱ्या अर्थाने सत्यतेकडे जाऊ देत नाही, तिथे अडकडून ठेवतात, आणि तृष्णा जी आहे ती पण दुःख निर्माण करते, आणि दुःखद गोष्टींना न स्वीकारणं, तिरस्कार निर्माण करणं किंवा द्वेष निर्माण करणं, तिथे पण काय आहे? दुःख आहे. तर आता छंद जे आपण पाहत आहोत, छंद आणि आदिमोक्ष, तर याच्यामध्ये आपणाला छंदावरती आपण कसं कार्य करायचं हा मला असं वाटतं की आपल्यासाठी आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. काम छंदावर कार्य कसे करावे आणि धम्मछंदाचा विकास कसा करावा, नाही, ज्यामुळे आपलं शिलाचरण अधिक सखोल करण्यासाठी मदत होऊ शकते. तर या 5-6 गोष्टी सांगून आपण थांबणार आहोत, ब्रेक घेणार आहोत 10 मिनिटाचा, आणि पुन्हा मग आपण एकत्र येणार आहोत. तर काम छंदावर कार्य करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा पद्धती आहे त्याचे 4-5 प्रकार आहेत कामछंद, कामछंदावर कार्य करण्याचे. तर पहिली गोष्ट आपल्याला पाहता येईल, कामछंदावर कार्य करण्याची पहिली बाब आहे प्रतिक्रियात्मक मनामध्ये निर्माण होणाऱ्या कामछंदाकडे पाहणं. प्रतिक्रियात्मक मन हेच कामछंद आहे. आता कसं याच्यावरती आपण चिंतन करू आणि मधल्या ब्रेकनंतर आपण त्याच्यावर विचार करू. आता फक्त त्याची लिस्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि मग आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे मधल्या ब्रेकमध्ये. पाहिजे तर आपण काय करणार, आता हा जो ब्रेक आहे तो मौनात घेणार आहोत. म्हणजे ब्रेक मौनाचं राहील की ज्यामध्ये आपल्याला काही चिंतनासाठी वेळ देता येईल नाही का, 10 मिनटं तरी आपल्याला, आणि मग पुन्हा आपण एकत्र येऊ, ठीक आहे? तर काही कुठली गोष्ट आहे, प्रतिक्रियात्मक मन हेच कामचंद आहे. कसं ते आपल्याला आता जाणायचं आहे, फार मोठा विषय आहे. आणि शरणगमन आपण प्रतिक्रिया न देण्यासाठीच करत असतो, सकारात्मक मनाचा विकास करण्यासाठी शरणगमन करतो. परंतु शरणगमन केल्यावर सकारात्मक मनाचा विकास होण्याच्याऐवजी नकारात्मक मनाचा विकास होतो, हे कसं ते आपल्याला जाणायचं आहे, नाही का? आणि क्षणोक्षणी नकारात्मक मनोवस्था आपण अनुभवत असतो, आणि तेच कामछंदाचं स्वरूप आहे किंवा रूप आहे, हे कसं ते आपल्याला पाहायचं आहे, बरोबर? दुसरी गोष्ट अशी आहे की कामछंदवर कार्य करण्यासाठी आपल्याला धोक्याचा इशारा ओळखता आला पाहिजे, धोक्याचा इशारा ओळखता आला पाहिजे. उदाहरणार्थ कसं, आपण सिग्नल तोडतो, सिग्नलमध्ये असतो, तर सिग्नल आधी पिवळा लाईट लागतो, पिवळा लाईट काय सांगतो, थांबा आता लाल लाईट पडणार आहे, आणि काही सेकंदात मग लाल लाईट येतो. तर आपल्याला काही धोक्याचे संकेत कळत असतात की पुढे धोका आहे, आपण थांबलं पाहिजे. ही बाब आपल्या शरणगमनाला अडचणीची होणार आहे किंवा आपल्या जीवनालाच ती दुःखाकडे आणि असमाधानाकडे नेणार आहे, ही बाब आपण पाहणार आहोत. तर दुसरी बाब आहे, धोक्याचा इशारा आपल्याला ओळखता आला नाही तर कामछंद वाढतो, आणि म्हणून आपल्याला तिथे आपण अधिक जागृत असलं पाहिजे, बरोबर? तिसरी बाब आहे, स्वतःविषयी आपण प्रामाणिक पाहिजे, ऑनेस्टी. जसं आहे तसं आपल्या मनाला आपल्याला ओळखता येते का, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. स्वतःविषयी प्रामाणिक, बरं? कामछंद आणि धर्मछंद याचा हे ओळखता आलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात आपल्याला धर्मविचय करता आला पाहिजे. जर आपल्याला हे कळलं नाही तर मग आपल्यामधला धर्मविचय जी प्रक्रिया आहे, सप्तबोध्यांगामध्ये स्मृतीनंतर चांग आहे धर्मविचय. धर्मविचय म्हणजे काय, फोड करणे, योग्य अयोग्य जाणणे, नाही का? धर्मछंद आहे की कामछंद आहे हे ओळखणं, आणि याच्यासाठी आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे. मनोअवस्था बिघडवणारी परिस्थिती टाळता आली पाहिजे. जसं आपण मगाशी म्हटलं की अधिकांश काळ आपण अशा वातावरणामध्ये घालवतो, नोकरी, काम, मित्र मंडळी, नातेवाईक, समाज, सोसायटी, आणि कितीतरी वेळ आपला या मनोअवस्थेमध्ये जातो की तिथे आपली मनोअवस्था बिघडण्याचीच शक्यता दाट असते. म्हणून आर्याष्टांगिकमध्ये 4 प्रयत्न सांगितलेले आहेत, नाही का? टाळणे, उच्छेद करणे, विकसित करणे आणि रक्षण करणे. याच्यावरती पण आपल्याला पाहता येईल. पण किमान आपल्याला अशी परिस्थिती टाळली पाहिजे की जिथे आपल्याला कामछंद आपला वाढतो, भौतिक गोष्टींचं आकर्षण आपलं वाढतं, भौतिक गोष्टींचा हव्यास लोभ हा वाढत असतो. या माध्यमातूनच आपलं काय होतं, शिलाविषयीचा जो आदर आहे, शिलाचरणाची जी पकड आहे ती आपली ढिली व्हायला लागते, आणि मग त्यातूनच अनेक प्रकारचे उपद्रव आपल्याला निर्माण होत असतात. जर त्या गोष्टींचीच पूर्तता आपण करत राहिलो तर आपली मनोवस्था बिघडणार. आणि पाचवी सहावी नैतिक संवेदनशीलता पाहिजे. कामछंद का वाढतो, नैतिक संवेदनशील नाही आपण, नीतिमत्तेविषयी आपण संवेदनशील नाही, शिलाचरणाविषयी आपण संवेदनशील नाही, एकमेकाविषयी आपण संवेदनशील नाही. म्हणून नैतिक संवेदनशीलता आपण पाळली पाहिजे. कामछंदावर कार्य करण्यासाठी किंवा कामछंद मनामध्ये जेव्हा निर्माण होतो तर आपल्याला माहीत आहे की ध्यानामध्ये तो एक अडथळा बनतो, कारण आपली शक्ती जर त्याच्यामध्ये रत असेल, छंदामध्ये जर आपण फसलेलो असू, विशेषतः कामछंदामध्ये, तर आपल्या मनात काही पाप, काही भावना, काही विचार निर्माण होतात. तर आपण याच्याविषयीची पापदेसना करतो का, किंवा याचा पण विचार करा की आपण याविषयी कल्याण मित्राशी बोलतो का, फार महत्त्वाची बाब आहे. म्हणजे नेमकं मनात काय चाललं आहे हे आपणही प्रामाणिकपणे जाणतो का, आणि आपण आपल्या कल्याण मित्राविषयी याबद्दल चर्चा करतो का, ठीक आहे? तर एवढेच मुद्दे आहेत, पापदेसना करतो का, आणि आपण आपल्या कल्याण मित्रांशी किंवा मित्रांशी किंवा आपल्या मित्र चॅप्टरमध्ये याविषयी आपण बोलतो का की आपल्या मनात काय छंद चाललेला आहे, किंवा काम छंदावर आपण कार्य करण्यासाठी, काही कार्य करण्यासाठी आपण त्याविषयी बोलत आहोत. तर याविषयी थोडंसं आता आपण चिंतन करायचं आहे 10 मिनटं, आणि 12:15 घ्या, नाही का? रिलॅक्समध्ये आणि सकाळचे पण काही मुद्दे आहेत, बरंच मटेरियल आपण दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण 20 मिनिटाचा ब्रेक घेऊ, 12 वाजता सुरुवात करू आणि 12 ते 1 राहिलेले जे काही विषय आहेत या विषयाला त्याला आणखी पुढे घेऊन जाऊ, किंवा जे काही आता तुम्ही चिंतन मनन करून जे बाहेर येईल त्याविषयी पण आपण बोलू. तर मला असं वाटतं की जे आहे की नाही माहीत नाही, पण हा पॉज असेल फक्त आपला स्वतःच्या संपर्कात येण्यासाठी. ठीक आहे, धन्यवाद.